प्रगटीकरण अध्याय 12 आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळपणाच्या वेदनाने ती ओरडत होती. आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले, पहा तेथे एक मोठा लाल अजगर, त्या 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील 3रा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले. आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्या पुढे उभा राहिला आणि सर्व राष्ट्रावर लोहदंडाने अधिकार चालविल. अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला. त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले आणि ती स्त्री रानात पळाली. तेथे तिचे 1260 दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे. आणि स्वर्गात युद्ध झाले. मिकाईल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. तो मोठा अजगर सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतास पृथ्वीवर टाकण्यात आले आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला. त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रगट झाले आहेत. कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्याच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे तो खाली टाकण्यात आला आहे. त्याने कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गानो आणि त्यामध्ये राहणाऱ्यानो आनंद करा. पृथ्वी आणि समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे हे तो जाणतो. आणि अजगराने बघितले की त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे. तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ 2 काळ आणि 1/2 काळ तिचे पोषण केले जाईल आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. पण भूमीने स्त्रीला मदत केली आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला व जे तिच्या संतानातून उरलेले देवाचे आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.